विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठी वेळ त्यात अंतर्भूत राहील. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या पुणे ग्रँड टूर 2027 सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि 1099 किलोमीटर अंतर असेल. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचं केंद्र बनावं, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंग सारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावं आणि पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर असलेलं वेगळं स्थान निर्माण व्हावं ही त्यांची दूरदृष्टी होती असंही त्या म्हणाल्या. बारामती तालुक्यातील कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं कामं करावीत असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी असंही त्यांनी यावेळी सुचवलं. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र 14 जून रोजी 110वा स्थापना दिवस साजरा करत असून केंद्राच्या वतीनं ओपन डेचं आयोजन करण्यात आलं आहे. खडकवासला येथील केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी आणि सरपंचांच्या मागणीनुसार 30 जून पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 1216 हेक्टर क्षेत्रापैकी 851 हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं असून सुमारे 70% करारनामे जमा झाल्याची माहिती डुडी यांनी दिली आहे. काही शेतकऱ्यांचं जमिनीचं मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे यांसह असलेल्या इतर अडचणी दूर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्डमध्ये डीसीएस कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 13 आणि 14 जून रोजी नागपूर पुणे, पुणे नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता इतर पर्यायी वाहनाचा वापर करावा लागणार आहे. तर अमरावती पुणे एक्सप्रेस 13 जून रोजी अमरावतीहून निघाल्यानंतर पुण्यात न जाता हडपसर इथं थांबणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.